आज किती हलकं वाटतंय. हृदयावरील खूप मोठं ओझं हलकं झालं. गुरुदेव, हे फक्त तुमच्या कृपेमुळे शक्य झालं. आज मी चांगला शांत झोपू शकेन.
बघ, या लाला बाबूकडे बघ. त्याने घराधाराचा त्याग केला, परंतु अजूनही तो भौतिक सुविधांना आसक्त आहे.
वृंदावन म्हणजे भोगाचे स्थान नव्हे. आपल्या कानाला तपस्वी जीवन खूप प्रिय आहे. कौटुंबिक भोगविलास कोणी इतके सहजच कसे सोडू शकतो?
मी अजूनही माझ्या भौतिक सुविधांना आसक्त आहे. वृंदावन हे ठिकाण तर तपस्येसाठी आहे. मी तपस्या म्हणून अन्न पाण्याचा त्याग करतो, पण वृंदावनात तर कुणीही उपाशी राहत नाही. जशी युगल किशोरांची इच्छा.
लालाबाबू, ओ लालाबाबू, लालाबाबू, ओ लालाबाबू, तुम्ही लालाबाबू आहात का? तुम्ही 3 दिवसापासून उपास करत आहात,
पण तुम्ही कोण आहात?
ओ लालाबाबू, तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी जवळच्याच युगल किशोर मंदिरचा पुजारी आहे. भगवंत माझ्या स्वप्नात आले व त्यांनी मला तुमच्यासाठी प्रसाद आणण्याचा आदेश दिला. कृपया तुम्ही प्रसाद ग्रहण करा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो.
भगवंता, तुम्ही किती कृपाळू आहात.
लालाबाबू, मी तुमच्यासाठी रोज प्रसाद घेऊन येईन, त्यामुळे भगवंताची इच्छा मी पूर्ण करू शकेन. तुमच्यासारख्या महान भक्ताची सेवा करणे मी माझे भाग्य समजतो.
मी महान नाही, तुम्ही महान आहात. युगल किशोर तुमच्या स्वप्नात आले.
नाही नाही लालाबाबू, उद्या मी तुमच्यासाठी पुन्हा प्रसाद घेऊन येईन. येतो मी.
आज रात्री खूप मुसळधार पाऊस आहे. मला वाटते आज पुजारी येऊ शकणार नाही. कदाचित मला आज उपाशीच राहावं लागेल. भगवंतांची अशीच इच्छा असेल तर ठीक आहे.
लालाबाबू, ओ लालाबाबू.
पुजारीजी,
हा प्रसाद घ्या.
पुजारीजी, तुम्ही इतक्या मुसळधार पावसात का आलात? तुमचे कपडे ओले झाले आहेत.
मी तुम्हाला वचन दिले आहे की मी तुमच्यासाठी रोज प्रसाद घेऊन येईन. भगवान तुम्हाला उपाशी कसे राहून देतील? बसा, प्रसाद ग्रहण करा.
हा प्रसाद इतका स्वादिष्ट व संतुष्टी प्रदान करणार आहे. इतका स्वादिष्ट प्रसाद मी आयुष्यात प्रथमच खातो. पुजारीजी, याचं एकमेव कारण तुम्ही हा प्रसाद आणण्यासाठी घेतलेले कष्ट.
लालाबाबू, हा प्रसाद भगवंतांनी खास तुमच्यासाठीच बनवला आहे, कारण तुम्ही भगवंताला खूप प्रिय आहात.
भगवंत हा संदेश देण्यासाठीसुद्धा तुमच्या स्वप्नात आले होते का? पुजारीजी, परत मोठा पाऊस चालू होण्याअगोदर तुम्ही परत जा.
हां हां, पण मी उद्या तुमच्यासाठी परत प्रसाद घेऊन येईन. लालाबाबू, लालाबाबू, मला माफ करा. आज सकाळपासून मुसळधार पाऊस असल्यामुळे मी येऊ शकलो नाही.
तुम्ही काय म्हणताय हे? काही वेळापूर्वीच तुम्ही माझ्यासाठी प्रसाद देऊन गेलात.
नाही लालाबाबू, मी आत्ताच आलो आहे.
मला वाटतं तुम्हाला विश्रांतीची गरज आहे.
लालाबाबू, मी चुकीचं असू शकत नाही.
इकडे या, माझ्याबरोबर या. हे ताट पहा, मी आत्ताच प्रसाद ग्रहण केला. हा प्रसाद तुम्हीच मला दिला, मी कशाला खोटं बोलू? मी सदैव तुमचा ऋणी आहे. आता तुम्ही हा प्रसाद परत घेऊन आला आहात.
नाही, हे कसं शक्य आहे? हे भगवंता,
पुजाऱ्यांना काय झालंय? अचानक असे निघून का गेले? जाऊन पाहतो.
हे भगवंता, हे भगवंता, तुम्ही भक्त वत्सलात. तुम्ही आपल्या भक्तावरती किती कृपा करता. हे भगवंता.
पुजारीजी, तुम्हाला काय झाले? तुम्ही का रडता?
लालाबाबू, ओ लालाबाबू, तुम्ही खरंच महान भक्त आहात. लालाबाबू, तुम्ही कोणता मंत्र जपता ज्याद्वारे तुम्ही भगवंताला आकर्षिले आहे? मी इतक्या वर्षापासून भगवंताची पूजा करतो, पण हे भाग्य मला लाभले नाही. लालाबाबू, लालाबाबू, तुम्ही खरंच खूप महान आहात.
तुम्ही काय बोलता? खरंच मला काही कळत नाही.
लालाबाबू, पहा, ही जमीन ओली आहे. बघा, भगवंताची वस्त्र पहा, ओली आहेत. हे ताट पहा, हे भगवंताचे आहे. पूजा घरात ताट नाही, हे तुमच्या कुटीत होते. याचा अर्थ भगवंत तुम्हाला महाप्रसाद देण्यासाठी तुमच्या कुटीत आले होते. हे भगवंता, तुम्ही तुमच्या भक्तावर किती कृपा करता.
भगवंता, मी किती दुर्भाग्य आहे. तुम्ही इतक्या मुसळधार पावसात माझ्या झोपडीत आलात, पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी किती मूर्ख आहे. माझ्या अस्तित्वाचा काय उपयोग आहे जे भगवंताला जाणू शकत नाही? त्यापेक्षा मरण बरं. या शरीराचा काय उपयोग जे तुम्हाला ओळखू शकलं नाही? मी याचा त्याग करतो भगवंता, मी याचा त्याग करतो.
लाला बाबू, ओ लाला बाबू।
कोण आहे, कोण बोलावतंय?
आम्ही तुझे आराध्य दैवत।
युगल किशोर, तुम्ही कुठे आहात? मी तुम्हाला बघू शकत नाही। हे भगवंता, मला फसवू नका, या वेळी तरी फसवू नका। मी सदैव तुम्हाला युगल किशोराच्या रूपात पुजले आहे। गुरुदेव, कृपया या तुच्छ जीवावर कृपा करा, या तुच्छ जीवावर कृपा करा।
लाला, ओ लाला, आमच्याकडे पहा, आम्ही येथेच युगल किशोरच्या रूपात आहोत।
राधा कृष्ण प्राण मोर जुगल किशोर, राधा कृष्ण प्राण मोर जुगल किशोर, जीवने मरने গতি আর নাহি মো, কালিন্দির কুলে কেলি কদম্বের বন, কালিন্দির কুলে কেলি কদম্বের বন, রতন বেদির উপর বসাব দুজন, বসাব দুজন। শ্যাম গৌরী অঙ্গে দিব চন্দনের গন্ধ, শ্যাম গৌরী অঙ্গে দিব চন্দনের গন্ধ, চমর ঢুলাব কবে
গুরুদেব। হে ফক্ত তোমার কৃপেমুলে শক্য ঝালা গুরুদেব, তোমার কৃপেমুলে মলা যুগল কিশোরানি দর্শন দিল গুরুদেব। গুরুদেব
অধরে তুলিয়া দিব কর্পূর তাম্বুলে, ললিতা বিশাখা আদি যত সখী বৃন্দ, ললিতা বিশাখা যত সখী বৃন্দ, অজ্ঞায় করিব সেবা চরণার বৃন্দ, অজ্ঞায় করিব সেবা চরণার বৃন্দ, শ্রীকৃষ্ণ চৈতন্য প্রভু দাসের অনু দাস, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दासेर अनु दास सेवा अभिलाष करे नरोत्तम दास सेवा अभिलाष करे ए